नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी आयज आपल्या पदाचो औपचारीक रितीन ताबो घेतलो. गोंयांत 9 खंड ब्लॉकांमदल्या 3 ते 4 ब्लॉकांची पावणी सप्टेंबर ते ऑक्टोबर म्हयन्या मेरेन जावपाची शक्यताय मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. बाणावली जिल्लो पंचायत पोटवेंचणुके खातीर आयज आम आदमी पार्टीचे उमेदवार म्हण जोझेफ पिमांता हांणी उमेदवारी अर्ज भरलो. गोंय राज्य जैवीक विविधताय मंडळान जैवीक विविधताय सांबाळ पुरस्कार 2024 खातीर अर्ज मागयल्यात. आतां पुराय खबरो. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी आयज आपल्या पदाचो औपचारीक रितीन ताबो घेतलो. ते उपरांत आयज दिल्लींत उर्जा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यां वांगडा बसका घेतली. ह्या वेळार केंद्रीय वीज मंत्री मनोहरलाल खट्टर हाजीर आशिल्ले. उर्जा आनी अक्षय उर्जा मंत्रालयांत काम करपा सारके खूप कितें आसा. उर्जा मंत्रालयावरवीं देशाचे उद्देग तशेंच हेर मळाक उर्बा दिवपाक कितें काम करूं येता ते विशीं आयच्या बसकेंत चर्चा जाल्या. हे शिवाय अक्षय उर्जेचो चडांत चड उपेग कसो करप हे विशीं लेगीत चर्चा जाली. विजेच्या उणावा खातीर खंयचीच कामां उरपाक जायना. तशेंच समाजांतल्या सगळ्या घटकांक वीज पुरवण जावपाक जाय ही मोग दवरून हो कार्यभार आपूण सांबाळटलो अशें श्रीपाद नायक हांणी सांगले. उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नायक हांची उर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हण नेमणूक जाल्ल्यान तांच्या ह्या पदाचो गोंय राज्याक निश्चितूच फायदो जातलो असो विश्वास मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायला. गोंयांत वीज निर्मिती जायना, ताका लागून राज्याचे विजेचे प्रस्न सुटावे करपाक केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक हांची व्हड मजत जातली. गोंयांत अक्षय उर्जेचे वेगवेगळे प्रकल्प सरकारान चालीक लायल्यात. सौर्य उर्जा तशेंच हेर पर्यावरण पूरक आनी हरीत माध्यमांतल्यान उर्जा निर्मिती करपाक सरकार प्राधान्य दिता अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. गोंय राज्याक वेगवेगळ्या मंत्रालयांकडल्यान सहकार्य मेळचें म्हूण आपूण काम करतलो अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यान सांगले. 9 खंड ब्लॉकांमदल्या 3 ते 4 ब्लॉकांची पावणी सप्टेंबर ते ऑक्टोबर म्हयन्या मेरेन जावपाची शक्यताय आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलां. मुखेलमंत्र्यांनी आयज हे संदर्भात बसका घेवन हे विशींचो नियाळ घेतलो. ह्या वेळार खंड संचलनालयाचे अधिकारी 9 खंड ब्लॉकांचे लीजधारक गोंय प्रदुशण नियंत्रण मंडळ रान खातें पर्यावरण खात्याचे अधिकारी हाजीर आशिल्ले. जाता तितले बेगीन हे विशींचे सोपस्कार पुराय करून हे खंड ब्लॉक चालीक लावपाची सरकाराची मोख आसा. हे शिवाय शिरगांव वाठारांतले देवी लयराईचे देवूळ तशेंच थळाव्या लोकांची घरां आशिल्लो वाठार खंड ब्लॉकांतल्यान वगळचो असो आदेश मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी अधिकाऱ्यांक दिला. रविंद्र भवन मडगांवच्या खुला मंच ह्या उपक्रमा खाला शुक्रारा 14 जून ह्या दिसा गोंयचे तरणाटे सतारवादक लक्ष्मीकांत खांडेकार हांच्या सतारवादनाची कार्यावळ जावपाची आसा. सांजवेळा 6:30 वरांचेर ही कार्यावळ रविंद्र भवन मडगांव हांगा जातली. ही कार्यावळ सगळ्यांक उक्ती आसा अशें रविंद्र भवनाच्या जाळवणदारांनी कळीत केलां. लक्ष्मीकांत खांडेकर हे गोंयचे नामनेचे सतारवादक सर्गेस्त पंडीत योगीराज नायक हांचे शिष्य आसून तांणी शहीद परवेज खान आनी शाकीर खान हांचे कडल्यान सतारवादनाचे धडे घेतल्यात. छोटे रहमत खान हांचे कडल्यानूय तांणी सतार वाजोवपाचो अभ्यास केला. सांतिनेज पणजेच्या ताडमाड देवळा लागसारच्या स्मार्ट सिटी कामाची कोसळिल्ली सुवात आता नियंत्रणात आसा अशें अधिकाऱ्यांनी सांगले. पावसाच्या वाडिल्ल्या उदकाचो झोत उणो करपा खातीर उदक काडपाचे पंप वापरल्यात आनी राखणे वण्टी स्थिर करपा खातीर आपत्कालीन पद्दतीचो वापर केला अशें स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी सांगला. नव्यान बांदिल्ल्या राखणेवण्टीचो सुमार 10 मीटर लांब भाग कोसळ्ळो तेन्ना मुखेल गटाराक पायप घालपाचें काम चालू आशिल्ले. सेगीत पडपी पावसाक लागून ह्या कामात आडमेळी येताली. दर्याक भरती आसता तेन्ना उदकाची पातळी वाडपासयत काम करप शक्य जायना अशेंय अधिकाऱ्यांनी स्पश्ट केले. गोंयभरात आयज वेगवेगळ्या वाठारांत उटंगराच्या पावसान हजेरी लायली. पणजी वेधशाळेन प्रसिद्ध केल्ल्या हवामान अहवाला प्रमाण आयज ऑरेंज अलर्ट जारी केला. ह्या पयली पावसाच्या फाटभुंयेर 9 ते 11 जून मेरेन वेधशाळेन ऑरेंज अलर्ट जारी केल्लो जाल्यार फाल्यां येलो अलर्ट वेधशाळेन जारी केला. ते उपरांत पावसाचो नेट उणो जातलो अशें वेधशाळेन कळीत केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. बाणावली जिल्लो पंचायत पोटवेंचणुके खातीर आयज आम आदमी पार्टीचे उमेदवार म्हण जोझेफ पिमांता हांणी उमेदवारी अर्ज भरलो. ह्या वेळार आपाचे बाणावलीचे आमदार वेन्झिवियेगस बाणावलीचे आदले जिल्लो पंचायत वांगडी हेंजल फर्नांडीस आनी हेर वांगडी हाजीर आशिल्ले. हेंजल फर्नांडीस हांकां जातीच्या दाखल्यावेल्यान अपात्र थारायल्ल्या उपरांत रितो जाल्लो जागो भरून काडपा खातीर 23 जून ह्या दिसा मतदान जावपाचें आसा. इतले मजगती पिमेंता हांणी इंडिया आघाडीचे उमेदवार म्हूण उमेदवारी अर्ज भरला अशें काँग्रेस आप आनी गोवा फॉरवर्डाचे ह्या पक्षासयत ह्या आघाडीच्या हेर वांगड्यांनी जाहीर केले. उमेदवारी अर्ज भरपा वेळार विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, आपाचे राज्य अध्यक्ष अमित पालेकार, गोवा फॉरवर्डाचे सरचिटणीस दुर्गादास कामत हाजीर आशिल्ले. गोंय राज्य जैवीक विविधताय मंडळान जैवीक विविधताय सांबाळ पुरस्कार 2024 खातीर अर्ज मागयल्यात. जैवीक विविधताय सांबाळ पुरस्कार 5 वर्गांनी दितात. जैवीक विविधताय वेवस्थापन समिती उत्तर आनी दक्षिण गोंय दरेकी एक, वैयक्तीक वर्ग उत्तर आनी दक्षिण गोंय दरेकी एक, जैवीक विविधताय संशोधन क्षेत्र एक पुरस्कार, जैवीक विविधताय वाटोवप आनी पुनर्जीवन आनी संबंधित क्षेत्रातलो वावर एक पुरस्कार आनी हरीत पत्रकार एक अशा वर्गांत पुरस्कार दितात. नामांकन अर्ज मंडळाच्या गोवा बायोडायवर्सिटी @gmail.com ह्या वेबसायटीचेर उपलब्ध आसून ते भरून गोंय राज्य जैवीक विविधताय मंडळ साळगांव सेमिनारी सामकार 2403511 हांगा सुपूर्द करचे वा goabiodiversity@gmail.com वा goagsbb@gov.in ह्या ईमेल नाम्यांचेर ईमेल करचे. नामांकन अर्ज स्विकारपाची निमणी तारीख 15 जुलै 2024 आसून निमण्या दिसा सांजेच्या 4:30 मेरेन अर्ज गोंय राज्य जैवीक विविधताय मंडळाच्या कार्यालयात पावपाक जाय. पणजेतल्या गाडेकारांक वेवसाय जावचो म्हूण शारातल्या वेगवेगळ्या वाठारांनी विक्री वाठार तयार करतले. ते भायर पाट्यार मनरिजवण वाठार उभारून थंय कांय गाडे स्थलांतरीत करतले. गाड्यांकडेन नितळसाण उरची आनी सुरक्षीत अन्न लोकांक मेळचे ह्या हेतान कांय निर्णय घेतल्यात अशें पणजेचे महापौर रोहित मोन्सेरात हांणी सांगले. सांजे वेळार रोस ऑमलेट बेलपुरी विकपी गाडेकारांनी पणजे महापालिकेत वचून तांकां शासनाची सुवात दिवपाची मागणी केली. महापौर मोन्सेरात हांणी तांचे वांगडा चर्चा करून तांचे प्रस्न सुटावे करपाचे आश्वासन दिले. उपरांत पत्रकारांकडेन उलयतना मोन्सेरात हांणी सांगले, क्लीन स्ट्रीट फूड हे संकल्पनेची अंमलबजावणी करप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सक्तीचे केला, पणजे अजून मेरेन ही संकल्पना चालीक लागूंक ना. नॅशनल थिएटर, जॉगर्स पार्क हे सारकिल्ले वाठार विक्री वाठार म्हूण अधोरेखित करचे अशी सुचोवणी गाडेकारांनी आमकां दिल्ली. आमी तांची सुचोवणी मान्य केला. हे वाठार अधोरेखित करपा खातीर तांची वळेरी आमी जिल्हा अधिकाऱ्यांक धाडटले अशें मोन्सेरात हांणी सांगले. पणजे महापालिकेकडेन 92 गाडेकार नोंद आसात. सगळ्यांक एकाच सुवातीचेर घालचे नात. पणजेच्या वेगवेगळ्या वाठारांनी विक्री विभाग तयार करून कांय कडेन 10 गाडे कांय सुवातींनी 5 अशे गाडे घालतले. निवळ स्ट्रीट फूड हब आमकां करपाक जाय. गाड्यार येवपी लोकांक सुरक्षा मेळची, नितळसाण आसची, तशेंच केस्तावां जावची न्हय हाची जतनाय आमी घेतले अशी माहिती मोन्सेरात हांणी दिली. पणजे पाट्यार मनरिजवण वाठार उबारतले अशेंय तांणी सांगले. उसगांव फोंडें हांगाच्या कत्तलखान्यात मुसलमान लोक 16 ते 19 जून 2024 मजगती कुर्बानी दितले. ह्या काळांत अनुचित प्रकार जावचे न्हय हे खातीर दक्षिण गोंय जिल्लोधिकारी आनी दंडाधिकारी अश्विन चंद्रा हांणी कत्तलखान्याच्या वाठारांत जमावबंदीचे 144 कदम लागू केला. कत्तलखान्याच्या 1 किलोमीटर वाठारांत वा वाठारांत 4 वा ताचे परस चड लोकांच्या जमावाक बंदी आसतली. कायदो आनी सुवेवस्था राखपा खातीर जमावबंदी लागू केल्ल्या आनी ही बंदी 16 ते 19 जून 2024 मेरेन लागू आसतली. परत एक फावट मुखेल खबरो. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी आयज आपल्या पदाचो औपचारीक रितीन ताबो घेतलो. गोंयांत 9 खण ब्लॉकांमदल्या 3 ते 4 ब्लॉकांची पावणी सप्टेंबर ते ऑक्टोबर म्हयन्या मेरेन जावपाची शक्यताय मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. बाणावली जिल्हा पंचायत पोटवेचणुके खातीर आयज आम आदमी पार्टीचे उमेदवार म्हूण जोझेफ पिमेंता हांणी उमेदवारी अर्ज भरलो. गोंय राज्य जैवीक विविधताय मंडळान जैवीक विविधताय सांबाळ पुरस्कार खातीर अर्ज मागयल्यात. इतल्यान प्रादेशीक खबरो हांगा सोंपता.